रोमकरासपत्र अध्याय 3 मराठी रोमकरासपत्र अध्याय 3 रोमकरासपत्र अध्याय 3 आक्षेपांना उत्तरे। तर मग यहुद्यांची श्रेष्ठता ती काय आणि सुनतेचा लाभ तो काय? सर्व बाजूंनी पुष्कळच आहे। प्रथम हे की परमेश्वर वचने त्यास सोपवलेली होती। कित्येकांनी विश्वास ठेवला नाही तरी काय झाले? त्यांच्या विश्वासहीनतेमुळे परमेश्वराची विश्वासनीयता व्यर्थ होईल काय? असे न हो, त्यापेक्षा परमेश्वर खरा ठरो आणि प्रत्येक मनुष्य खोटा असा हो। शास्त्रलेख म्हणतो की तू आपल्या वचनात नीतिमान ठरावे आणि तुझा न्याय होत असता तुला जय मिळावा। तरी पण आपल्या अनितीमुळे परमेश्वराचे नीतिमत्व स्थापित होते, तर यावरून काय म्हणावे? परमेश्वर जो शासन करता तो अनितिमान आहे असे म्हणावे काय? मी मानवी व्यवहाराप्रमाणे बोलतो। असे न हो, असे झाले तर परमेश्वर जगाचा न्याय कसा करील? तसेच माझ्या असत्याने परमेश्वराचे सत्य त्याच्या गौरवाला अति संवर्धक झाले, तर मग माझा न्याय पापी मनुष्यांचा होतो तसा का व्हावा? बरे होण्यासाठी आपण वाईट करूया असे का म्हणू नये? आम्ही असेच म्हणतो, असा किती एक लोक आम्हावर आळ घालतात, अशांना दंडाज्ञा व्हावी हेच यथा न्याय आहे। मनुष्यप्राणी पाटकी आहे, नीतिमान कोणी नाही। तर मग कसे आपण श्रेष्ठ आहो काय? मुळीच नाही, कारण यहुदी व हेलेनी ही उभयता पापवश आहेत असा आरोप आम्ही सर्वावर अगोदरच ठेवला आहे। शास्त्रलेख म्हणतो, नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही, जाणता कोणी नाही, परमेश्वराचा शोध करणारा कोणी नाही। सर्व बहकले आहेत, ते एकंदर निरुपयोगी झाले आहेत। सत्कर्म करणारा असा कोणी नाही, एकही नाही। त्यांचा घसा केवळ उघडे थडे आहे, त्यांनी आपल्या जिभांनी कपट केले आहे, त्यांच्या ओठांच्या आत जोगी सर्पाचे विष आहे, त्यांचे तोंड शापाने व कडूपणाने भरले आहे, त्यांचे पाय रक्तपात करण्यास उतावळे आहेत, त्यांच्या मार्गात विध्वंस व विपत्ती आहेत, शांतीचा मार्ग त्यांनी समजून घेतला नाही, त्यांच्या डोळ्यापुढे परमेश्वराचे भय नाही। आपल्याला ठाऊक आहे की नियमशास्त्र जे काही सांगतं ते शास्त्राधीन असलेल्या लोकांस सांगतं, यासाठी की प्रत्येक तोंड बंद व्हावे व अवघे जग परमेश्वर दंडास प्राप्त व्हावे। त्याजसमोर कोणीही मनुष्य नियमशास्त्रातील कर्मांनी नीतिमान ठरणार नाही, कारण नियमशास्त्राच्या द्वारे पापाचा बोध होतो। ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे नीतिमत्व प्राप्ती, आता नियमशास्त्राविरहित असे जे परमेश्वराचे नीतिमत्व ते प्रगट झाले आहे, त्यास नियमशास्त्राची व संदेष्ट्याची साक्ष आहे। हे परमेश्वराचे नीतिमत्व येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे सर्व विश्वास ठेवणाऱ्यासाठी आहे, त्यात भेद नाही, कारण सर्वांनी पाप केला आहे आणि परमेश्वराच्या गौरवाला ते अंतरले आहेत। ते ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या तारणाच्या द्वारे परमेश्वराच्या कृपेने मोबदल्या वाचून नीतिमान ठरतात। त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्चित्त होण्यास परमेश्वराने त्याला पुढे पाठविले, यासाठी की पूर्वी झालेल्या पापांची परमेश्वराच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्व व्यक्त करावे, आपले नीतिमत्व सांप्रतकाळी असे दाखवावे की आपण नीतिमान असावे आणि येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्याला नीतिमान ठरविणारे असावे। तर मग फुशारकी मारणे कोठे? ती बाहेरच्या बाहेर राहून गेली। कोणत्या प्रकारच्या नियमाने? कर्माच्या काय? नाही, तर विश्वासाच्या नियमाने। यावरून मनुष्य नियमशास्त्रातील कर्म वाचून विश्वासाने नीतिमान ठरतो असे आपण मानतो. परमेश्वर केवळ यहुद्यांचाच आहे काय? विदेशी लोकांचाही नव्हे काय? हो, आहे. जर परमेश्वर एकच आहे आणि तो सुनता झालेल्या लोकास विश्वासाने व सुनता न झालेल्या लोकास विश्वासाच्या द्वारे नीतिमान ठरविल, तर तो विदेशी लोकांचाही आहे. आपण विश्वासाने नियमशास्त्राला निरर्थक करतो काय? असे अगदी नाही. उलट आपण नियमशास्त्राची स्थापना करतो.